नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांचा संवाद हा देशात वेगवेगळ्या व्यक्ती संस्थांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून मिळणारी प्रेरणा या आशयाशी निगडीत होता. भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असे काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देते. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्यांची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी आजच्या या 134व्या भागात सर्वप्रथम 2 धावपटूंशी संवाद साधला आणि त्यांचं मनोगतही जाणून घेतलं. काही दिवसांपूर्वी झारखंडमधील रांची इथं राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या 2 धावपटूंनी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत लागोपाठ 3 वेळा एकमेकांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. या दोघांशी सुमारे 10 मिनिटं संवाद साधत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव केला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नेदरलँड दौऱ्याचा उल्लेख केला. या दौऱ्यात तामिळनाडूमधील चोल राजवंशाच्या काळातील जुने ऐतिहासिक ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्द करण्यात आली. देशासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या ताम्रपटांविषयी अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहे. राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेले वचन पूर्ण करण्याशी संबंधित ही बाब आहे. यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल राजवंशाच्या कामगिरीचंही वर्णन आहे. त्यातून चोल साम्राज्याची सागरी शक्ती दिसून येते. तसंच आग्नेय आशियातील देशांशी असलेल्या त्यांच्या संबंधांविषयीही माहिती मिळते. चोल राजाच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा देशवासियांना अभिमान आहे. भारताचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. छत्तीसगडमध्ये सापडलेल्या 3 दुर्मिळ ताम्रपटांबद्दलही मोदी यांनी यावेळी चर्चा केली. आपल्या मन की बात उपक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आज एका गंगा डॉल्फिनला वाचवण्याच्या यशस्वी प्रयत्नावर तयार करण्यात आलेला आणि सध्या देशभर चर्चेत असलेला व्हिडिओ नागरिकांनी अवश्य बघावा असे आवाहन केलं. डॉल्फिन रेस्क्यू अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं तब्बल 13 तासांच्या प्रयत्नांनंतर या डॉल्फिनचा जीव वाचवून त्याला राप्ती नदीत सुखरूप सोडण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी तामिळनाडू नागरकोलई इथल्या शिक्षिका गिरिजा अम्मा यांचा देशभक्ती शिकवणारा प्रसंगही कथन केला. गिरिजा अम्मा यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना देशातील जवानांसाठी दररोज 1 रुपया याप्रमाणे वर्षाचे 365 रुपये देण्याचं आवाहन केलं. या प्रयत्नातून त्यांच्या संस्थेनं तब्बल 40 लाख रुपये जमा करून सैन्याच्या मदतीसाठी दिले. अशा प्रेरक प्रसंगात सर्वांनीच सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही यानिमित्तानं कार्यक्रम घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवनियुक्त संरक्षण दलप्रमुख लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज पदभार स्वीकारला. सकाळी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्स इथं जनरल सुब्रमणी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. जपान इथं सुरू असलेल्या आशिया कप 2026 स्पर्धेत भारताच्या 18 वर्षांखालील महिला हॉकी संघानं कोरियावर 3-1 अशा गोल फरकानं विजय मिळवला. नौशी नाज, श्रुती कुमारी आणि सामनावीर किरण एक्का यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या विजयासह भारत 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना 2 जून रोजी सिंगापूर विरुद्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ ISSF विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी काल झालेल्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात चीनच्या याओ कियानशुन आणि हू काई यांनी भारतीय जोडीचा 0-3 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10